एखादा चांगला व्यक्ती म्हणजेच ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, आदर आहे, श्रद्धा आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे, ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्या समोर येतो की लगेच आपल्या मधलं जे सायकल आहे ते सकारात्मक रूपाने कार्य करायला लागतं, त्याच्याशी आपला व्यवहारही सकारात्मक व्हायला लागतो. परंतु त्या व्यक्तीशी बोलत असताना किंवा व्यवहार करत असताना त्याच वेळेस जर एखादा आणखीन व्यक्ती असा समोर आला की ज्याच्याशी आपलं पटत नाहीये, ज्याच्याबद्दल आपला निगेटिव्ह ऍटिट्यूड आहे, जसा तो व्यक्ती समोर येतो पटकन आपलं सायकल बदलून त्या ठिकाणी नकारात्मक रूप घेतं. मग ज्या ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोनही सायकल एकमेकाला बदलून चालायला लागतात त्यास आपली स्थिती ही गडबडून जाते. मग आपण कोणाशी चांगलं वागतोय, कोणाशी वाईट वागतोय किंवा कोणाशी कसा व्यवहार करतोय त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही. म्हणजेच पहा, एक एक विचार आपल्या संपूर्ण स्थितीवर, आपल्या व्यवहारावर, आपल्या कर्मावर किती मोठा परिणाम करून जातो. त्यासाठी जर कुठल्या गोष्टीला परिवर्तन करायचं असेल किंवा स्थिती जर सुधारायची असेल तर त्यासाठी एकच गोष्ट, ती म्हणजे आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे. कारण येणारं इन्फॉर्मेशन हे बदलणारं नाहीये किंवा आपण त्याला बदलू शकत नाही. ते सकारात्मकही असू शकेल किंवा नकारात्मकही असू शकेल, परंतु ज्या प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या समोर येते त्याला सकारात्मक रूपाने विचारसरणी देणं किंवा विचारधारा चालवणं हे आपल्या हातामध्ये आहे. मग इन्फॉर्मेशन आपण बदलू शकत नाही, परंतु आपली विचारस्थिती आपण त्या ठिकाणी बदलू शकतो. म्हणूनच इन्फॉर्मेशन बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे. यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपल्यापैकी किती जणांना सकाळी उठल्याबरोबर पेपर वाचण्याची सवय असेल? तर जास्त करून आपण पाहतो की आपल्यामध्ये प्रत्येकाला ही सवय आहे की उठल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला पेपर हातात पाहिजे. म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर जोपर्यंत संसार समाचार आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्या दिवसाची आपण सुरुवात करत नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहतो आणि प्रत्येक जणालाही या गोष्टींचा अनुभव आहे की न्यूज पेपर हे एक असं इन्फॉर्मेशन आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असतात. जसं काही ठिकाणी ऍक्सिडेंट झाला असेल, काही ठिकाणी अतिरेक्यांनी दंगा केला असेल, काही ठिकाणी भूकंप झालाय, अशा बऱ्याच गोष्टींचं इन्फॉर्मेशन जे की निगेटिव्ह रूपाने आपल्याला मिळत जातं ते सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्याला देत असतो. मग विचार करा की सकाळी उठल्याबरोबर नकारात्मक इन्फॉर्मेशन आपण आपल्याला देतो. असं नाही की आपण समाचार ऐकतो किंवा पेपर वाचतो म्हणजे काही चुकीचं करतो. संसार समाचारही आपल्याला मिळायला पाहिजे, परंतु ती इन्फॉर्मेशन घेण्याची वेळ ही नंतर असली पाहिजे. कारण जसं म्हटलं जातं की प्रत्येक कार्याची वेळ असते आणि वेळेप्रमाणे जर ते कार्य केलं तर त्यापासून आपल्याला सफलता मिळत जाते किंवा त्याच्यातून प्राप्ती होत जाते. हे सांगण्याचं कारण असं की सांगितलं जातं मानसिक रूपाने ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो ज्याही वेळेपासून त्यानंतर 2 तासापर्यंत आपलं मन हे फक्त घेण्याचं कार्य करत असतं. म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर 2 तासापर्यंत जिथूनही ज्याही रूपाने ज्याही स्वरूपाने जे काही इन्फॉर्मेशन मिळेल मन फक्त ते ग्रहण करण्याचं कार्य करत असतं आणि त्या ग्रहण करण्याच्या कार्यानुसार मग बाकीचे जे 22 तास आहेत त्या अनुसार ते देण्याचं कार्य करतं. म्हणजे 2 तास ग्रहण करणं आणि बाकीचे 22 तास देत राहणं ही आपली मनाची स्थिती कार्य करत असते. मग या 2 तासामध्ये जसं उठल्याबरोबर जर आपण पेपर वाचत आहोत म्हणजेच आपण स्वतःला उठल्याबरोबर नकारात्मक रूपाने इन्फॉर्मेशन देत असतो. तर त्यासाठी माझं सांगणं असं की न्यूज पेपर वाचणं जरुरी आहे, परंतु 2 तासानंतर. याचा अनुभव आपण बऱ्याच वेळा पाहतो किंवा अनुभव करतो की सकाळी उठल्याबरोबर जे 2 तास मी सांगितलं की मन ग्रहण करतं त्याचा अनुभव असा की कितीतरी वेळा आपण पाहतो की एखादं गीत जे आपण दिवसभर गुणगुणत असतो ते काही खास बसून आपण ऐकलेलं नसतं किंवा रेडिओ लावून ऐकत नाही किंवा खास आवडतं म्हणूनही ऐकत नसतो, परंतु ते गाणं दिवसभर न इच्छा असताना किंवा आपोआप आपल्या मुखातून ते गुणगुणलं जातं. का? तर सकाळच्या 2 तासामध्ये ज्यावेळेस मन ते ग्रहण करत असतं कुठून तरी तो आवाज त्यांनी ऐकलेला असतो आणि ते शब्द त्यांनी ग्रहण करून दिवसभर देण्याचं कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे इच्छा नसूनही आपल्या मुखातून ते शब्द गुणगुणले जातात. त्याचबरोबर दुसरं असं की दिवसभरात आपण किती जरी कार्य करत असतो परंतु ज्यावेळेस एखादं काम बिघडतं किंवा एखाद्या कार्यामध्ये नुकसान होतं त्यावेळेस आपल्या मुखातून शब्द निघतात माहीत नाही आज आपण कोणाचं तोंड पाहिलंय. सकाळी उठल्याबरोबर कोणाचं तोंड पाहिलं म्हणून हे काम बिघडलं. ज्यावेळेस चांगलं कार्य होतं त्यावेळेस आपण हा विचार करत नाही की आज कोणाचं तोंड पाहिलं की ज्याच्यामुळे आपलं हे कार्य चांगलं झालेलं आहे. म्हणजे पहा, वाईट झालं की आपण दुसऱ्याला दोष देतो आणि चांगलं झालं की दोष न देता आपण केलं या गोष्टीचा आपण अभिमान करत असतो. परंतु म्हटलं जातं की सकाळी उठल्याबरोबर आपण कोणाचं तोंड पाहतो म्हणून कार्य बिघडत नाही, तर सकाळी उठल्याबरोबर ज्या प्रकारचे विचार आपण आपल्या मनाला देत असतो त्याच प्रकाराने त्याचा प्रभाव दिवसभर पडत असतो. आज आपलं काम बिघडलं याचाच अर्थ असा की सकाळी उठल्याबरोबर निश्चित रूपाने आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारांपासून सुरुवात झाली असणार, ज्या नकारात्मक विचारामुळे कर्मावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि कितीतरी वेळा चांगले कार्य होतात त्याचंही कारण हेच की सकाळी उठल्याबरोबर आपल्या मनामध्ये सकारात्मक चिंतन चाललं असणार म्हणून त्याचा दिवसभर तसा परिणाम निघतो. म्हणजेच पहा, कोणाचं तोंड पाहिल्याने काम बिघडत नाही किंवा कोणाचं तोंड न पाहिल्याने सुद्धा आपलं काम चांगलं होईल असं होत नाही. तर ज्या प्रकारची विचारसरणी आपण आपल्या मनामध्ये आणतो त्याच प्रकाराने त्याचा प्रभाव निघत असतो. त्यासाठी म्हटलं जातं किंवा आपणही हे अनुभव केलेले की पूर्वीचे लोक सकाळी उठल्यापासून काही एक कर्मापर्यंत मुखातून श्लोक गुणगुणत असत. उठल्याबरोबर वेगळं, त्याच्यानंतर वेगळं, असे प्रत्येक कर्मासाठी श्लोक म्हणत म्हणत ते आपलं कार्य करत असत. परंतु आज या आधुनिक जगामध्ये ज्यावेळेस यंग जनरेशन ह्या सर्व गोष्टी पाहतात त्यावेळेस ते असे समजतात, अरे ही तर अंधश्रद्धा आहे, ह्याची काय गरज आहे, मुखातून श्लोक बोलल्याने काय होणार आहे. पण जे काही त्यावेळेस आपण गुणगुणत असतो म्हणजेच मनाला एक चांगलं इन्फॉर्मेशन आपण देत असतो. थोडा वेळ का होईना नामस्मरण म्हणा किंवा भक्तिगीत म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं श्लोक जर आपण म्हणत असेल तर निश्चितच आपण आपल्या मनाला एक सकारात्मक दिशा देत असतो आणि त्यानंतरचा पूर्ण दिवस जो आपण घालवतो तो निश्चितच चांगल्या रूपाने जात असतो. त्याचबरोबर आणखीन एक छोटीशी गोष्ट आपण पाहिली असेल की आपल्या मनामध्ये चांगले विचार उठल्याबरोबर यावेत यासाठी कितीतरी जण ज्या ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणी काही देवतांचे किंवा काही संतांचे किंवा काही एक असे थोर पुरुषांचे चित्र आपल्या समोर लावतात की उठल्याबरोबर ज्यावेळेस आपण डोळे उघडू तर आपल्या समोर त्यांचं चित्र दिसावं. कारण जे काही डोळे उघडल्याबरोबर दिसतं तेच विचार आपल्या मनामध्ये येत जातात. म्हणून डोळ्यासमोर उठल्याबरोबर जे काही चित्र समोर येईल त्यानुसार आपोआप आपली विचारसरणी चालते. म्हणजेच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या दिवसभरात तणावग्रस्त स्थितीतून मुक्त करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. फक्त ह्या गोष्टींचं अटेन्शन किंवा लक्ष आपल्याला ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी सांगायची की जर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चांगले विचार मनात यावे असं वाटत असेल तर रात्री झोपताना सुद्धा आपण चांगल्या चिंतनाने झोपलं पाहिजे. परंतु आजकाल आपण पाहतो की आजच्या जगाप्रमाणे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस लोकांची रात्र सुरू होते आणि ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यानंतर आजच्या युगाची दिवस सुरू होते. म्हणजेच आज आपला दिवस हा रात्रीच्या वेळेस सुरू होतो आणि रात्र दिवसा सुरू होते. म्हणजेच काय की आज जागृत अवस्थेत असताना आपण निद्रेत असल्यासारखे असतो आणि ज्यावेळेस खरोखरी आपल्याला निद्रेची आवश्यकता असते त्यावेळेस आपण टीव्ही पाहण्यामध्ये किंवा सिरियल पाहण्यामध्ये आपली पूर्ण वेळ देत असतो. टीव्ही सिरियल पाहण्यामध्ये जितकी आपण आपली मन बुद्धी एकाग्र करतो म्हणजेच आपल्यामध्ये त्या गोष्टी आपण स्वीकार करत असतो. मग ह्या सर्व गोष्टी पाहून नंतर ज्यावेळेस आपण झोपी जातो म्हणजे त्याच विचारांच्या आधारे आपण झोपतो आणि ज्या विचारांच्या आधारे आपण झोपतो त्याच अनुसार आपल्या सकाळी मनामध्ये विचार उत्पन्न होतात. म्हणजेच रात्री आपण या सर्व गोष्टी पाहतो की ज्याच्यामध्ये भांडण किंवा तंटा किंवा भारतीय संस्कृतीचा ज्या ठिकाणी ऱ्हास होताना आपल्याला दिसतो अशा गोष्टी ऐकून पाहून आपण झोपतो आणि त्याच विचारसरणीच्या आधारे आपण सकाळी उठतो आणि मग आपली इच्छा होते की आपण तणावमुक्त राहायला पाहिजे. हे कसं शक्य होईल? कारण जे विचार आपण देतो रात्री झोपताना म्हणा किंवा सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक वेळेस जर नकारात्मकच त्याचं स्वरूप असेल तर आपण सकारात्मक रूपाने ते चालावेत हे कसं शक्य होईल? म्हणजेच रोवायचं निंबोळीचं बी आणि इच्छा करायची की आपल्याला आंब्याचं फळ मिळायला पाहिजे हे तर कधीच शक्य होत नाही. म्हणजेच विचार आपण नकारात्मक चालवतो आणि स्थितीची इच्छा करतो की माझी स्थिती ही तणावमुक्त असली पाहिजे तर ते कधीही शक्य होऊ शकत नाही. तणाव हा कुणीही आपल्याला देत नसतो, आपण आपल्या मध्ये उत्पन्न करत असतो. किंवा असं म्हणता येईल की तणाव आपण पकडून ठेवलेला आहे, तणावाने आपल्याला पकडलेला नाहीये. म्हणजेच एखादा पक्षी जसं एखाद्या फांदीला पकडून बसतो आणि म्हणतो की मला कुणीतरी सोडवा, प्रत्येक जण त्याला हेच सांगत असतो, बाबा तू फांदी सोडून दे म्हणजे तू सुटशील. परंतु पक्षी म्हणतो मी फांदी सोडलं तर मी पडून जाईल, मी फांदी सोडणार नाही, परंतु तुम्ही मला त्याच्यातून सोडवा. त्याच प्रकारे आज आपण स्वतः तणावाला पकडून बसलोय आणि सगळ्यांना म्हणतो किंवा डॉक्टरांना सांगतो किंवा काही योगासन शिकवणाऱ्यांना म्हणतो की मला तणावापासून मुक्त कर, हे कसं शक्य होईल? जर तणावापासून मुक्त व्हायचं असेल तर दुसरा आपल्यासाठी काही करू शकणार नाही, आपल्याला स्वतः ते करावं लागेल. आणि ते स्वतः करणं याचा अर्थच असा की स्वतः ते जी तणावाची फांदी आहे ती आपल्याला सोडावी लागेल. परंतु मनुष्याच्या मानसिक स्थितीप्रमाणे आपण पाहतो की आपल्याला पकडण्याची सवय आहे. मग पकडायचंच असेल तर फक्त एक शब्द आपण पकडला पाहिजे, कारण एक वस्तू सोडली की आपल्याला दुसरी वस्तू पकडावीशी वाटते, तर आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन व्यवस्थित चालतं. निश्चित आहे की एक वस्तू सोडून आपल्याला दुसरी वस्तू पकडली पाहिजे. मग त्यासाठी आपण तणावाची स्थिती जर सोडायची असेल तर एक फांदी ज्याला आपण अटेन्शन किंवा लक्ष देणं म्हणतो ही फांदी जर पकडली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी झोका खेळण्याचा अनुभव करू किंवा आनंदाचा अनुभव करू. कारण तणावाची फांदी पकडून जर आपण आनंदाचा अनुभव करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही शक्य होणार नाही. परंतु त्याऐवजी जर आपण या ठिकाणी चांगल्या विचारांची किंवा एक लक्ष देण्याची जर सवय लावली तर निश्चितच त्या ठिकाणी आपण तणावमुक्त स्थितीचा अनुभव करू शकतो. त्यासाठी दोन तीन गोष्टी फक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या दिनचर्येमध्ये परिवर्तन करायचे. त्यापैकी जसं मी पहिली गोष्ट सांगितली की जी तुम्हा आम्हा सर्वांची चांगली सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पेपर वाचणं, तर ही सवय थोडीशी आपल्याला बदलायची. का बदलायची? कारण त्याचं कारण मी सांगितलंय. तर आपल्याला न्यूजपेपर वाचायचं जरूर आहे, परंतु 2 तासानंतर. सकाळी उठल्याबरोबर शक्य झालं तर काहीतरी चांगल्या गोष्टींचं वाचन करणं किंवा चांगल्या गोष्टींचं अध्ययन करणं किंवा श्रवण करणं ही एक सवय आपण लावली पाहिजे. पण आज आपण पाहतो की या व्यस्त जीवनामध्ये असताना खास सकाळी उठल्याबरोबर बसून वाचणं हे शक्य होत नाही. परंतु आजकाल आपण पाहतो की टीव्हीच्या माध्यमातून किंवा रेडिओच्या माध्यमातून सकाळ सकाळी बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. तर कर्म करत असताना सुद्धा जर आपण टीव्ही किंवा रेडिओ लावून ठेवला आणि तेच शब्द जर घरामध्ये सतत ऐकत राहिलो तर त्या आधारे मनाला सकाळ सकाळी आपल्याला चांगलं इन्फॉर्मेशन मिळेल की जे खास आपल्याला कर्म सोडून करण्याची गरज नाहीये. आपलं जे काही सकाळचं काम असेल ते कामही आपण करत राहू शकतो आणि त्याचबरोबर श्रवण करण्याचं कार्यही आपण करू शकतो. म्हणजे हा एक उपाय आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे की सकाळी उठल्याबरोबर काही ना काही सकारात्मक रूपाने आपण स्वतःला ऐकवलं पाहिजे. कारण जे काही आपण ऐकतो त्याचाच चिंतन आपल्या दिवसभर मनामध्ये चालत असतं. दुसरी गोष्ट अशी की हे एक लक्ष ठेवणं की आपण जे काही करतोय ते सतत चांगलं केलं पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की अटेन्शनही इतकं ठेवलं की ज्याचं टेन्शनमध्ये रूपांतर झालं. कारण अटेन्शन ठेवणं याचा अर्थ काय की आपण काय करतोय आणि कशा प्रकारे करतोय फक्त याच्याकडे लक्ष ठेवणं आणि त्याचबरोबर शक्य होईल तितकं त्या कर्माला सकारात्मक रूप देण्याचं प्रयत्न करणं हेच अटेन्शन आपण ठेवलं पाहिजे. कारण कित्येक वेळा आपण पाहतो की अटेन्शन आपण ठेवतो परंतु इतकं अटेन्शन ठेवतो की त्याचं रूप टेन्शनमध्ये बदलत जातं, तर त्याला अटेन्शन म्हटलं जाणार नाही. अटेन्शन याचा अर्थच असा की ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सहज आणि सरळ रूपाने आपण कर्म करू शकू, तर या गोष्टीचा एक आपण सहज लक्ष ठेवलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी विचारांची गती आहे ती शक्य होईल तितकी आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी आणखीन एक छोटासा अभ्यास, तो अभ्यास असा की दिवसभरातून फक्त 1 मिनिट, जास्त वेळ नाही, 1/2 तास, 1 तास, 10 मिनिटही नाही, परंतु 2-3 तासातून मध्ये एकदा 1 किंवा 1/2 मिनिट वेळ काढून आपल्याला स्वतःच्या मनाला काहीतरी सकारात्मक विचार आपण दिले पाहिजेत. फक्त तेवढ्या एक मिनिटामध्ये आपल्याला लक्ष ठेवायचंय की कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार त्या ठिकाणी आला नाही पाहिजे. फक्त सकारात्मक विचार किंवा सकारात्मक चिंतन त्या ठिकाणी त्या एका मिनिटामध्ये चाललं पाहिजे. जर इतकं अटेन्शन आपण एका मिनिटामध्ये ठेवलं तर त्या एका मिनिटाच्या सकारात्मक चिंतनाची शक्ती ही 2 तासापर्यंत कार्य करत असते. जर प्रत्येक 2 तासानंतर आपण फक्त 1 मिनिट काढून स्वतःला या प्रकाराने अटेन्शन देऊन सकारात्मक चिंतन जर देत गेलो तर निश्चितच किंवा सहज रूपाने आपण या ठिकाणी तणावमुक्त बनू शकतो. कारण 1 मिनिटाचा प्रभाव जर 2 तास चालत असेल तर 1 मिनिट काढणं मला नाही वाटत की आपल्याला अवघड होत असेल. पण या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा कारण सांगत असतो की मला वेळ नाहीये, मी खूप बिझी आहे. बरोबर आहे की आजच्या जगामध्ये आपण सर्वजण खूप बिझी आहोत, परंतु आपण दुसऱ्यांसाठी 8 तास 10 तास 16 तासही देत असतो. परंतु या 16 तासांमध्ये काय काही 1 मिनिट आपण स्वतःसाठी नाही काढू शकत? कारण ज्यांच्यासाठी आपण कार्य करत आहोत आपण स्वतः जर शक्तिशाली नसेल तर दुसऱ्यासाठी आपण चांगलं कार्य कधीच करू शकणार नाही. कारण पहा, आज प्रत्येक व्यक्तीच्या रूपाने प्रत्येकाची ही इच्छा असते की आपण आपला परिवार सुखी केला पाहिजे, आपले जे नातेवाईक आहेत आपण त्यांना सुखी ठेवलं पाहिजे. परंतु त्यांना सुखी ठेवण्यापूर्वी आपण स्वतः सुखी असलं पाहिजे, आपण स्वतः पहिलं शक्तिशाली असलं पाहिजे, तरच आपण दुसऱ्यांना त्या स्थितीची अनुभूती करून देऊ शकतो. तर त्यासाठी फक्त हे काही एक क्षण काढून आपण स्वतःला अभ्यास दिला पाहिजे. आणि हे अभ्यास जर आपण करत राहिलो तर निश्चितच रूपाने त्या ठिकाणी आपण शक्तिशाली बनू शकतो. म्हणजेच पहा, या छोट्या छोट्या अटेन्शननी किंवा अभ्यासाच्या आधारे पूर्ण दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा आपण तणावग्रस्त स्थितीतून मुक्त होऊ शकतो. ही स्थिती एकदम होऊ शकणार नाही, परंतु एक एक क्षण काढत जर आपण गेलो तर निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण अनुभव करू शकतो. जसं म्हटलं जातं, थेंबे थेंबे तळे साचे, तसा एक एक थेंब जर आपण काढत गेलो, एक एक क्षण जर देत गेलो तर निश्चितच हे एक एक क्षण आपल्यासाठी अनमोल बनत जातील. या अनमोल क्षणांकडे लक्ष ठेवणं यालाच मेडिटेशन म्हटलं जातं किंवा योग म्हटला जातो. मेडिटेशन किंवा योग याचा अर्थच असा किंवा याची व्याख्या अशी दिली जाते की स्वतःच्या मनामध्ये सकारात्मक चिंतन करणं म्हणजेच मेडिटेशन. दुसरं याला सोप्या रूपाने म्हणायचं म्हटलं ती कार्यक्षेत्रामध्ये असताना सुद्धा सकारात्मक रूपाने स्वतःला दिशा देणं किंवा स्वतःवर अटेन्शन ठेवणं म्हणजेच मेडिटेशन करणं. याला एका वाक्यात असं म्हणता येईल की अटेन्शन विदाउट टेन्शन इज मेडिटेशन. म्हणजेच पहा, मेडिटेशनसाठी आपल्याला काही एक सोडण्याची गरज नाहीये, सोडणं हे आपल्याला शक्यही नाहीये, परंतु स्वीकार करणं किंवा आपल्या जीवनामध्ये त्याला आणणं हे आपल्याला शक्य होऊ शकतं. म्हणून मेडिटेशन याचा अवघड अर्थ न घेता हा आपण सोपा अर्थ घेऊया की मेडिटेशन म्हणजे बस फक्त मला स्वतःवर लक्ष द्यायचंय. पण आज आपण पाहतो आपली तणावग्रस्त स्थिती का बनते, आपण स्वतःला न बघता दुसऱ्यांना जास्त बघत असतो. दुसऱ्यांना बघणं वाईट नाहीये, परंतु बघण्याचा जो आपला अटिट्यूड आहे तो नेहमी नकारात्मक असतो. आणि नकारात्मक अटिट्यूड जर असेल तर निश्चित आहे की आपलं थिंकिंगही हे नकारात्मक असणार, म्हणजेच आपली स्थिती ही तणावग्रस्त असेल. परंतु त्यासाठी आणखीन एक सवय आपल्याला लावायची आहे, छोटीशी सवय, की दिवसभरात आपण अनेक व्यक्तींना भेटत असतो, अनेक व्यक्तींशी आपण व्यवहार करत असतो, परंतु आपण स्वतःला चांगलं ओळखतो की जेव्हाही आपण पाहतो प्रत्येकामध्ये काही ना काही वाईट पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु ही एक छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे की ज्याही व्यक्तीला आपण पाहणार त्यामध्ये एक चांगला गुण किंवा एक चांगली सवय आपल्याला पाहायची आहे, फक्त एक, जास्त नाही. भले तो व्यक्ती कितीही जरी वाईट असला, कितीही जरी क्रूर असला किंवा कोणत्याही प्रकारचा असला, तरी सुद्धा प्रकृतीच्या नियमाप्रमाणे किंवा प्रकृतीच्या या सुंदर रचनेप्रमाणे म्हटलं जातं की प्रकृतीने प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्तींमध्ये एक चांगला गुण अवश्य भरलेला आहे. मग तो एक चांगला गुण पाहण्याचा आपण जर दिवसभरात प्रयत्न केला तर प्रत्येकामध्ये एक एक गुण किंवा एक एक चांगल्या सवयी जर आपण पाहत गेलो म्हणजेच आपण आपल्यामध्ये काय करतो, चांगल्या गोष्टींची स्वीकृती देत जातो किंवा चांगल्या गोष्टी धारण करत जातो. मग अशी जर आपल्याला सवय लागली तर आपोआपच हळूहळू या सवयीमुळे लोकांमधल्या नकारात्मक गोष्टी पाहण्याची जी सवय आहे ती आपल्यामध्ये निघून जात जाईल. म्हणजेच पहा, या छोट्या छोट्या चुका ज्या आपण दिवसभर करत असतो, या छोट्या चुकांमुळे या महारोगाच्या आपण अधीन होत असतो. जसं म्हटलं जातं ना की रोगाची सुरुवात ही छोट्या रूपाने होत असते आणि हळूहळू ते मोठं रूप घेत जातं. त्याचप्रमाणे आज जर आपण पूर्णपणे या तणावाच्या महारोगामध्ये व्याप्त आहोत, त्याला कारण फक्त ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत. जसं आपण रोगी झाल्यानंतर किंवा एखादा आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जात असतो, मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषधही देतात आणि काही एक गोष्टींची पालना करायला लावतात किंवा काही एक गोष्टींची परहेज देतात की तुम्ही हे करू नका, हे खाऊ नका, म्हणजे तुमचा आजार आपोआप नीट होईल. त्यावेळेस आपण पाहतो की समजा फक्त आपण औषध घेतले आणि त्या गोष्टींची परहेज जर केली नाही तर जे काही आजार असेल तो वाढणार निश्चित नाही, कारण आपण औषध घेतोय, पण तो कमीही होत नाही का तर आपण नियम पाळत नाहीये. त्याच प्रकारे आज आपण कितीतरी प्रकाराची साधना करतो, योगासनं करतो, औषधोपचारही करतो, परंतु तरी सुद्धा तणावग्रस्त स्थिती आपली कमी होत नाही का? तो सूक्ष्म रूपाने हे जे काही परहेज आहेत, ह्या ज्या काही वाईट थोड्याशा सवयी आहेत, छोट्या छोट्याशा आहेत, या गोष्टींची जर आपण परहेज ठेवली तर निश्चितच या महारोगातून आपली मुक्तता होऊ शकते. म्हणून म्हटलं जातं की मेडिटेशन हे एकच असं औषध आहे की जे आपल्याला शारीरिक किंवा मानसिक किंवा बौद्धिक प्रत्येक प्रकारच्या रोगातून मुक्तता देत जातं. मग त्या मेडिटेशनसाठी फक्त एकच शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे अटेन्शन, आणि अटेन्शनच्या बरोबर दुसरा शब्द पाहिजे तो म्हणजे अभ्यास.